विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज जारी झाली. या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरूर, मावळ तसंच नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 26 एप्रिलला अर्जांची छाननी होईल. 29 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील. दरम्यान पुण्यात विविध पक्षांच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते. या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये नवा इतिहास घडेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला. देशाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सुनेत्रा पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे असं फडणवीस म्हणाले. तर ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले. विकास कामं करताना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय असावा लागतो असं सांगून विकास कामांना साथ द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं. महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही शक्ती प्रदर्शन करत आज आपापला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. वाढती बेरोजगारी तसंच पेट्रोल आणि घरगुती गॅस यांचे भडकलेल्या दरामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईच्या झळा सोसाव्या लागत असून सत्ताधाऱ्यांना खाली खेचावं लागेल असं शरद पवार यावेळी म्हणाले. सध्या देशाचा विकास दर 6.5% असून हाच पुढे कायम राहिल्यास भारत जगातल्या पहिल्या 3 अर्थव्यवस्थेत स्थान कसं मिळवणार असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुण्यातील आपल्या निवासस्थानातून मतदानाचा हक्क बजावण्याची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे. वयोवृद्ध नागरिकांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेतील मुख्य भवनात असलेल्या महर्षी कर्वे यांच्या तैलचित्राला आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मेट्रो मार्ग आणि दुमजली उड्डाण पुलासाठी पुण्यातील गणेश खिंड रस्ता रुंदीकरणात बाधा ठरणाऱ्या 72 झाडांचं पुनर्रोपण करण्याच्या अटीवर उच्च न्यायालयानं ही झाडं काढण्याची परवानगी पुणे महापालिकेला दिली आहे. यामुळे गणेश खिंड रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. गणेश खिंड रस्त्यावर मेट्रोच्या 3 मार्गिकेचं काम सुरू आहे. तसंच विद्यापीठ चौकामध्ये दुमजली उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. या कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्त्याची रुंदी कमी असल्यानं महापालिकेनं गणेश खिंड रस्ता 45 मीटर रुंद करण्याचं काम हाती घेतलं आहे. परंतु या ठिकाणी असलेली झाडं काढण्याला पर्यावरण प्रेमींनी विरोध केल्यानं गेल्या 6 महिन्याहून अधिक काळ हे काम रखडलं होतं. टोरांटो इथल्या मराठी भाषिक मंडळ संस्थेतर्फे येत्या 21 एप्रिल रोजी 36वं मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं जाणार आहे. या संमेलनाच्या मानद अध्यक्षपदासाठी डॉक्टर संजय उपाध्ये यांची बिनविरोध निवड झाल्याचं मंडळाचे ज्येष्ठ सदस्य चंद्रशेखर मराठे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. हवामान. पुणे आणि परिसरात तापमानात सतत वाढ होत असून उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहेत. आज कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 24.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या अंशतः ढगाळ हवामान असेल तसंच तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.